दानियल अध्याय 10 पारसाचा राजा कोरेश याच्या तिसऱ्या वर्षी दानियल ज्याला बेलशसर हे नाव होते यास संदेश प्राप्त झाला जो सत्य होता म्हणजे तो एक मोठ्या युद्धाविषयी होता. दानियलास तो दृष्टांत व त्या दृष्टांताचा समज प्राप्त झाला. त्या दिवसात मी दानियल 3 आठवडे शोक करत होतो. ते 3 आठवडे संपेपर्यंत मी पक्वान खाल्ले नाही, मी द्राक्षरस पेलो नाही, माझ्या डोक्याला तेल लावले नाही. पहिल्या महिन्याच्या 24व्या दिवशी मी महानदीच्या काठावर होतो. मी डोळे वर करून पाहिले तर मला तागाची वस्त्रे घातलेला आणि कमरेत उफास देशाच्या शुद्ध सोन्याचा पट्टा घातलेला एक पुरुष दिसला. त्याचे शरीर रत्नासारखे असून त्याचा चेहरा विजेसारखा होता. त्याचे डोळे जळणाऱ्या मशालीसारखे असून त्याचे बाहू आणि त्याचे पाय उजळ पित्र्यासारखे होते आणि त्याचा शब्द आवाज मोठ्या समुदायाच्या आवाजासारखा होता. मी दानियल एकट्याने हा दृष्टांत पाहिला. माझ्या बरोबर असणाऱ्या लोकांनी काही पाहिले नाही, तरीही त्यांना मोठी भीती वाटली आणि लपण्यासाठी तेथून ते पळून गेले. मग मी एकटाच राहिलो आणि तो मोठा दृष्टांत मी पाहिला. माझ्यात बळ उरले नाही, माझा चेहरा भीतीने बदलून गेला आणि माझ्यात बळ राहिले नाही. मग मी त्याची वाणी ऐकली आणि ती ऐकत असता पालथा पडलो आणि मला गाढ झोप लागली. एका हाताने मला स्पर्श केला आणि माझे गुडघे आणि तळहात थरथरू लागले. तो दूत मला म्हणाला, दानियला परमप्रिय पुरुषा, मी जो सांगतो ते मन लावून समजून घे आणि स्थिर राहा. तुला हे सांगण्यासाठी मला पाठवले आहे. जेव्हा तो हे शब्द बोलला मी थरथरत उभा राहिलो. तेव्हा त्याने मला म्हटले, हे दानियला भिवू नको, कारण ज्या प्रथम दिवशी तू समज घ्यायला व आपणाला आपल्या देवासमोर नम्र करायला आपले मन लावले त्या दिवसापासून तुझे शब्द ऐकण्यात आले आणि तुझ्या शब्दांमुळे मी आलो आहे. परंतु पारसाच्या राजाचा एका अधिपतीने 21 दिवस मला आवरिले आणि पहा, मिखाईल मुख्य अधिपतींपैकी एक माझे सहाय्य करायला आला. मग मी तेथे पारसाच्या राजाजवळ राहिलो. आता मी तुला हे समजण्यास आलो आहे की शेवटच्या दिवसात तुझ्या लोकांचे काय होणार, कारण हा दृष्टांत पूर्ण होण्यास बराच वेळ आहे. जेव्हा तो हे शब्द बोलून थांबला मी माझे मुख जमिनीकडे लावले आणि मी त्यावेळी बोलू शकलो नाही. तो जो मनुष्यासारखा दिसत होता त्याने माझ्या होटास स्पर्श केला व मी माझे तोंड उघडले आणि जो माझ्यापुढे उभा होता त्याच्याशी मी बोललो, हे प्रभू, या दृष्टांतामुळे माझे मन अधीर झाले आहे आणि माझ्यात बळ राहिले नाही. मी तुझा दास आहे, मी आपल्या स्वामीबरोबर कसा बोलू, कारण माझ्यात बळ आणि दम उरला नाही. तो जो मनुष्यासारखा दिसत होता त्याने मला स्पर्श करून मला बळ दिले. तो म्हणाला, हे परमप्रिय मानवा, घाबरू नकोस, तुला शांती असो, हिम्मत धर, आता नेट धर. तो जेव्हा हे बोलला तेव्हा मला बळ मिळाले आहे व मी म्हणालो, माझ्या स्वामीने आता बोलावे, कारण तू मला सबळ केले आहे. तो म्हणाला, मी तुझ्याकडे का आलो हे तुला ठाऊक आहे काय? आता मी परत जाऊन पारसाच्या अधिपतीबरोबर लढणार. मी गेलो म्हणजे ग्रीसचा अधिपती येईल, परंतु जे सत्याच्या लेखात लिहिले आहे ते मी तुला प्रगट करतो आणि त्यांच्याविरुद्ध बळ धरणारा असा तुमचा अधिपती मिखाईल याच्या वाचून माझ्याबरोबर कोणी नाही.